गावामध्ये पार्वतीन शंभूला हरवीन आग शंभूला हरवीन तीन देवाला जिंकीन आग शंभूला हरवीन तीन देवाला जिंकीन डमरू काढून त्यांची चूल डमरू काढून आग शंभू देवाला देवगणांना ओढग पडलं आग शंभू देवाला देवगणांना ओढग पडलं आग शंभूला हरविलं तीन देवाला जिंकिलं आग शंभूला हरविलं तीन देवाला जिंकिलं